चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एअरलाइन्स मध्ये साखरेला होऊ शकतो मधाचा पर्याय। विमान कंपन्यांमध्ये प्रवाशांना चहा किंवा कॉफी देताना गोड पदार्थ म्हणून मधाची पॅकेट्स उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली। पुण्यातील मध्यवर्ती मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत ते बोलत होते। साधारणपणे एक चमचा मध 3 चमचे साखरे इतका असतो। सध्या प्रवाशांना रिफाईंड साखर पुरवली जाते, म्हणून आम्ही विमानात आणि हॉटेलमध्ये मधाची पॅकेट्स किंवा क्यूब उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री यांनी सांगितलं। सरकार मध क्लस्टर तयार करण्याच्या विचारात आहे। मध उत्पादन वाढवण्यावरही सरकार लक्ष केंद्रित करेल। शिवाय मधाची विविध उत्पादनं बनवण्याच्या सरकार विचारात आहे। अशा क्लस्टर्समुळे देशातील ग्रामीण आणि आदिवासींच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, असंही त्यांनी सांगितलं। गडकरी म्हणाले, मंत्रालय ग्रामीण भागात अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि येत्या 5 वर्षात त्यांची उलाढाल 5 लाख कोटी रुपयांवर जाईल। ते दूध, मध, बांबू, इथेनॉल किंवा जैव इंधन असोत, या सर्व क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असंही त्यांनी सांगितलं।